आता ते आपले काय चालते बरं आता मग मला माहित होतं.